थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय 3. आमच्याने आणखीन दम धरवेना तेव्हा आम्ही अथेनेतच एकटे मागे राहावे हे आम्हास बरे वाटले.
आणि आम्ही आपला बंधू तिमथ्य ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक याला यासाठी पाठविले की त्याने तुम्हा स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. तो असा की या संकटात कोणी घाबरू नये, कारण आपण यासाठीच नेमलेले आहो हे तुम्ही स्वतः जाणून आहा.
कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हा सांगून ठेविले की आपणास संकटे भोगाव्याची आहेत, त्याप्रमाणे घडलेही हे तुम्हाला कळले आहे. यामुळे मलाही आणखीन दम धरवेना म्हणून मी तुमच्या विश्वास संबंधाने विचारपूस करण्यास पाठविले. कोण जाणे, भूलविणाऱ्याने तुम्हास भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.
आता तिमथ्याने तुम्हापासून आम्हाकडे येऊन तुमचा विश्वास व प्रीती याविषयी आणि जसे आम्ही तुम्हास भेटावयास उत्कंठित आहो तसे तुम्हीही आम्हास भेटावयास उत्कंठित असून आमची नेहमी चांगली आठवण करिता याविषयीचे सुवर्तमान आम्हास कळविले.
यामुळे बंधूंनो, आम्हाला आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळाले. कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर आहात तर आमच्या ठाई जीव आहे. आम्ही आपल्या देवासमोर तुम्हामुळे ज्या सर्व आनंदाने आनंदित आहो त्याबद्दल आमच्याने तुमच्या संबंधाने देवाचे किती उपकार स्मरण करवेल. आम्ही रात्रंदिवस अतिशय प्रार्थना करीतो की आम्ही तुमचे तोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी.
आता देव आपला पिता हा व आपला प्रभू येशू हा स्वतः आमचे तुम्हाकडे येणे निर्विघ्न करो आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो, यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसहित येईल. त्यावेळेस तुमची अंतःकरणे देव आपला पिता याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यास त्याने ती स्थिर करावी. आमेन.